पेट भारी तुझ विण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणा ते वारी हारी पड़लो आता संकट निवारी पाहता तुझ ऐसी नाही चारी श्रमले परंतु न बोलवे काही साही विवाद करिता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागी पावसिल वलाही प्रसन्न होसी निज दासा
प्रसन्न वदने प्रसन्न होसी निज दासा
क्लेशान पासुन सोडवी तोडी भव पाशा
क्लेशान पासुन सोडवी तोडी भव पाशा
अंबे तुझ वाचून कोण पूर्वी आशा नरहरी तल्लीन झाला पद पंकज लेशा